डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विमा हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPN बिरार कॉलेज तुळशीबाग नागपूर.
विम्याची मूलतत्वे आणि उद्दिष्टे. एखादे कार्य, कृती किंवा उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे आणि मार्गदर्शक ठरणारे सर्वसामान्य विधान, नियम किंवा तथ्य म्हणजे मूलतत्व होय. विमा व्यवसायाचं कार्य यशस्वीपणे आणि परिणामकारकपणे पार पाडण्यासाठी काही मार्गदर्शक नियम तयार केले गेलेत, यांनाच विम्याची मूलतत्वे असं म्हणतात. ही मूलतत्व म्हणजे विमा व्यवसायाचा मूलभूत आधार आहेत. त्यातील पहिलं तत्व आहे परस्पर विश्वास तत्व किंवा परमोच्च विश्वास तत्व. सर्वसाधारण करारात क्रेत्याने स्वतःचे पूर्ण समाधान करून नंतरच खरेदीचा व्यवहार करावा किंवा करार करावा अशी अपेक्षा असते. वस्तू संबंधीची संपूर्ण माहिती विक्रेत्याने पुरवलीच पाहिजे असे बंधन विक्रेत्यावर नसतं. खरेदीदाराने सावध राहूनच करार करावा असा संकेत असतो. म्हणजेच एकदा खरेदीदाराने खरेदीचा करार केला की त्यानंतर त्याला विक्रेत्याने वस्तूविषयी पूर्ण माहिती दिली नाही या कारणावरून करार टाळता येत नाही. परंतु हा नियम विमा कराराला लागू होत नाही, कारण विम्याचा करारच हा परस्पर विश्वास तत्वावर आधारित असतो. परस्परांवर विश्वास असल्याशिवाय विम्याचा करार अस्तित्वात येऊच शकत नाही. विम्याचा करार करताना दोन्ही पक्षांना म्हणजे विमेदाराला आणि विमेकराला परस्परांवर पूर्ण विश्वास असला पाहिजे. विमाविषय किंवा विमा वस्तू संबंधीची संपूर्ण माहिती विमेदाराला असते, त्यामुळे जोखीम स्वीकारून विम्याचा करार करावा किंवा नाही, तसेच विम्याच्या हप्त्याची रक्कम किती असावी या संबंधीचे निर्णय विमेदाराने दिलेल्या माहितीवरच अवलंबून असतात. म्हणून विमा करारात परस्पर विश्वास तत्व आवश्यक असतं. परस्पर विश्वास तत्व म्हणजे विमा कंपनी आणि विमेदार यांनी विम्याचा करार करण्यासाठी असणारी विषयवस्तू किंवा विमाविषय याबाबत करारासाठी आवश्यक अशा सर्व माहितीची परस्परांना पूर्ण कल्पना देणे होय. परस्पर विश्वास हा विमा कराराचा आत्मा असतो. विमा कंपनीच्या दृष्टिकोनातून अशी माहिती अत्यावश्यक असते, त्यामुळे विमेदार आणि विमा कंपनी यांनी एकमेकांना हवी असलेली माहिती स्पष्ट भाषेत आणि सत्य स्वरूपात दिली पाहिजे. परस्पर विश्वासाच्या तत्वानुसार विमा विषयासंबंधी सर्व संपूर्ण माहिती स्पष्टपणे सांगणे हे दोन्ही पक्षांचे कर्तव्य ठरते. ही दोन्ही पक्षांची नैतिक जबाबदारी असते. जर एका पक्षाने माहिती दिलीच नाही किंवा चुकीची माहिती दिली किंवा काही माहिती लपविली तर परस्पर विश्वासाच्या तत्वाला तडा जातो असे सहेतूने किंवा अनवधानाने होऊ शकते. परंतु त्यामुळे दुसरा पक्ष हा करार अमान्य करू शकतो, तसेच तो करार बेकायदेशीर ठरतो. विमा करार करावा किंवा करू नये हा निर्णय, तसेच विमा कोणत्या दराने द्यावा किंवा किती रकमेचा विमा घ्यावा हा निर्णय ज्या माहितीवर अवलंबून असतो त्या माहितीला वस्तुनिष्ठ व सत्य माहिती असे म्हणतात. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. विमा कंपनीची जोखीम वाढविणारी माहिती किंवा घटना. सागरी विमा प्रकारात जहाजाची योग्य निगा न ठेवल्याने निर्माण होणाऱ्या धोक्यांची शक्यता. अग्निविम्यात वित्तीय मालमत्तेच्या सभोवतालच्या परिस्थितीमुळे धोका पोहोचण्याची शक्यता. घरफोडी विम्यात पूर्वी झालेले घरफोडीचे प्रकार. वाहन विम्यात वाहनाचे सुटे भाग किंवा इंजिनाची बदली किंवा दुसऱ्या प्रकारच्या मोटारच्या इंजिनाचा वापर. आयुर्विम्यात विमेदाराला झालेला आजार किंवा कुटुंबातील अनुवंशिक आजार. विमेदाराच्या व्यवसाय स्वरूपामुळे वाढणारी जोखीम इत्यादी. वरील वस्तुनिष्ठ सत्य माहिती विमेदाराने विमा कंपनीला देणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु पुढील माहिती ही वस्तुनिष्ठ स्वरूपात येत नाही, त्यामुळे ती माहिती देण्याचे विमेदारावरती बंधन नसते. विमा कंपनी चौकशीद्वारे सहज प्राप्त करू शकेल अशा स्वरूपाची माहिती. करारासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने प्राप्त होणारी माहिती. करारात समाविष्ट असणारी माहिती. जोखीम वाढविणारी किंवा कमी करणारी माहिती. सहजपणे उपलब्ध होऊ शकणारी किंवा व्यावसायिक ज्ञानाद्वारे प्राप्त होऊ शकणारी माहिती. विमेकराला सर्व साधारणपणे माहीत असणारी माहिती. विश्वास तत्व पुढील बाबीमुळे भंग होतो. माहिती जाहीर न करणे, माहिती लपविणे, चुकींचे विधान करणे, फसवे विधान करणे या बाबींमुळे विमा निर्धक ठरतो, तसेच तो बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे विमा करार पक्षांना करार रद्द करता येतो, तसेच त्यांना कायद्याचे संरक्षण देखील मिळत नाही. दुसरं तत्व आहे विमाहित तत्व। विमाहित म्हणजे विमेदाराचे विमा विषयात किंवा विमा वस्तूत असणारे आर्थिक हितसंबंध होय। ज्या वस्तूचा विमा काढला आहे त्या वस्तूला नुकसान पोहोचल्यास किंवा तिचा नाश झाल्यास विमेदाराचे आर्थिक नुकसान होत असेल तर त्या विमेदाराचे आर्थिक हितसंबंध आहेत असे म्हटले जाते। ज्या वस्तूमध्ये विमेदाराचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले नसतात त्या वस्तूचा विमा उतरवला जात नाही। पूर्वीच्या काळी विमा हा जुगाराच्या स्वरूपात देखील चालविण्यात येत असे। काही व्यक्ती एखाद्या घटनेच्या अपेक्षेवर जुगार खेळत, परंतु विम्याचे असे जुगाराचे स्वरूप नष्ट करण्यासाठी विमाहित तत्वाचा उपयोग करण्यात आला। विमाहित हे तत्व प्रत्येक प्रकारच्या विमा करारात अत्यावश्यक बाब आहे। जर विमाहित नसणाऱ्या वस्तू संबंधी विमा करार करण्यात आला असेल तर तो करार रद्द ठरतो, तसेच तो बेकायदेशीर देखील ठरतो। विमाहित तत्वाच्या दृष्टीने पुढील बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। विमाहित हे भौतिक स्वरूपाच्या विमा विषयाबाबत तसेच व्यक्तीच्या आयुष्याबाबत किंवा संपत्तीबाबत असावे। विमा वस्तूला भविष्यकाळात हानी होण्याची शक्यता असली पाहिजे, तसेच अशा हानीमुळे विमेदाराचे नुकसान होण्याची शक्यता असावी। विमा वस्तू किंवा विमेदार यांच्यात कायदेशीर संबंध असावेत। संबंध अशा स्वरूपाचे असावेत की विमा वस्तूच्या अस्तित्वामुळे विमेदाराचा फायदा होण्याची तसेच या वस्तूला नुकसान पोहोचल्यास किंवा ती नष्ट झाल्यास विमेदाराची नुकसान होण्याची शक्यता असावी। प्रत्येक विमा प्रकारात विमाहित केव्हा असावे याविषयी वेगवेगळे नियम आहेत। विमा करार करताना मात्र विमाहित हे प्रत्येक प्रकारात अस्तित्वात असणे अत्यंत गरजेचं आहे। जेव्हा विमा काढलेली घटना घडून नुकसान होते तेव्हा नुकसान भरपाईची राशी विमेदाराला दिली जाते, त्यामुळे नुकसान भरपाई मागताना देखील विमाहित अस्तित्वात असणं आवश्यक आहे। अग्नी, सागरी अपघात तसेच इतर सर्व प्रकारच्या विमा प्रकारात विमा करार करताना आणि अपेक्षित घटना घडून नुकसान झाल्यास नुकसान भरपाई करताना अशा दोन्ही प्रसंगी विमाहित अस्तित्वात असणं आवश्यक आहे। केवळ आयुर्विमा प्रकार ह्याला अपवाद आहे। आयुर्विमात फक्त विमा उतरवताना विमाहित तत्व अस्तित्वात असणं आवश्यक आहे। पुढील बाबतीत विमाहित हे कायदेशीर ठरतं। पती पत्नी हे परस्परांच्या आयुष्याशी कायद्याने निगडीत असतात, त्यामुळे या दोघांना परस्परांच्या आयुष्यात अमर्यादित विमाहित असतो। संपत्तीमध्ये घर, दुकान, वाहन, मौल्यवान वस्तू इत्यादींचा समावेश असतो, या संपत्तीत विमाहित असतो। भागीदार, कोणत्याही भागीदारी संस्थेतील प्रत्येक भागीदाराचे इतर भागीदारांमध्ये विमाहित असतो, कारण भागीदारीमध्ये भागीदार नफा नुकसान परस्परांमध्ये वाटून घेतात। तसेच परस्परांच्या कार्यामुळे त्यांच्या संस्थेला फायदा किंवा नुकसान होत असतं। भागीदारीमुळे एका भागीदारीच्या कार्याची जबाबदारी दुसरा भागीदार टाळू शकत नाही। ऋणकोकडून कर्जाची रक्कम येणे असल्यास धनकोला ऋणकोमध्ये विमाहित असतो, त्यामुळे धनको ऋणकोच्या संपत्तीचा विमा उतरवू शकतो। विश्वस्ताकडे देखरेखीसाठी सोपविलेल्या संपत्तीला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असते, त्यामुळे संपत्तीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विश्वस्ताला विमाहित असतो। एखाद्या व्यक्तीच्या कर्जाला जामीन देणारा व्यक्ती हा त्या व्यक्तीच्या हितसंबंधात कायद्याने गुंतला जातो, त्यामुळे जामीनदाराला त्या व्यक्तीच्या संपत्तीत विमाहित असतो। जमीन मालकाला कुळाकडून जमिनीचे भाडे वसूल करायचं असतं, त्यामुळे त्यासाठी मालकाचं विमाहित असतं। निक्षेप वस्तूमध्ये निक्षेप गृहीत्याचे विमाहित असतं, त्यामुळे तो अशा वस्तूंचा विमा उतरवू शकतो। प्रत्येक व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायात विमाहित असतं, त्यामुळे व्यवसायातील वस्तूंमध्ये संपत्तीमध्ये तसेच व्यावसायिक घटनांमध्ये होऊ शकणाऱ्या नुकसानासाठी व्यावसायिक विमा उतरवता येतो। व्यावसायिकांच्या दृष्टीने कार्य करणाऱ्या अभिकर्त्यांना त्यांच्या ताब्यात असणाऱ्या मालमत्तेची जबाबदारी सांभाळावी लागते, त्यामुळे त्यांचे या वस्तूमध्ये विमाहित असतं। अशा प्रकारे सर्व प्रकारच्या विमा प्रकारात विमा वस्तूत विमेदाराचे विमाहित समाविष्ट असेल तरच त्या वस्तूचा विमा उतरवता येतो। विमेदाराला मालकी नसलेल्या किंवा विमाहित नसलेल्या वस्तूचा किंवा संपत्तीचा विमा उतरवता येत नाही। अशा स्वरूपाचे विमाहित नसलेल्या वस्तूंचा विमा उतरवल्यास विमेदाराला जर त्या वस्तूमुळे नुकसान झाले तर त्याची भरपाई करण्याचे कायदेशीर बंधन विमा कंपनीवर नसतं। तिसरं तत्व आहे हानी भरण्याचं तत्व। विमा वस्तूला किंवा संपत्तीला हानी किंवा नुकसान झाल्यास त्या वस्तूच्या मालकाला विमा कंपनीने किंवा विमा मालकाने देऊ केलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेला हानी भरण असे म्हणतात। अशी नुकसान भरपाई ही हानी भरण तत्वानुसार केली जाते। विमा करारातील हानी भरण तत्व हे एक नियंत्रक तत्व आहे, कारण सर्वच विमाचे प्रकार हे हानी भरण्याचे करार असतात। विमा करार हा हानी भरण्याचा करार असल्यामुळे विमा चालक विमेदाराला विमा वस्तूला प्रत्यक्षात झालेल्या हानी एवढीच नुकसान भरपाई देतात. हानीभरण याचाच अर्थ नुकसान भरपाई किंवा नुकसान भरपाईची हमी असल्याने जेवढं नुकसान झालं असेल तेवढ्याच रकमेची भरपाई देण्यात येते. चौथं तत्व आहे प्रत्यासन तत्व. प्रत्यासन तत्व म्हणजे तिसऱ्या व्यक्ती विरुद्ध असणारे हक्क किंवा अधिकार दुसऱ्या व्यक्तीकडून प्राप्त करणे होय. हे तत्व हानीभरण तत्वास पूरक आहे. या तत्वानुसार विमा कंपनीने विमेदाराला त्याच्या विमा वस्तूला किंवा झालेल्या नुकसानीची पूर्ण भरपाई दिल्यानंतर त्या वस्तूच्या शिल्लक भागावर किंवा संपत्तीला नुकसान पोहोचवणाऱ्या व्यक्तीवर नुकसान भरपाई मागण्याचे हक्क विमा कंपनीला प्राप्त होतात. प्रत्यासन तत्वानुसार विमा वस्तूच्या मालकी हक्कात पुढील प्रमाणे बदल होऊ शकतात. विमा कंपनीने संपूर्ण नुकसान भरपाईची राशी दिल्यानंतर कंपनीला विमेदाराचे हक्क आणि अधिकार मिळतात. विमेदाराला तिसऱ्या व्यक्तीविरुद्ध जे अधिकार असतील तेच अधिकार विमेकर्याला प्राप्त होतात. विमेदाराने इतर ठिकाणाहून जास्त वसूल झालेले केलेली रक्कम विमा कंपनीला परत द्यावी लागते. विमा वस्तूच्या नुकसानासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीविरुद्ध विमा कंपनी नुकसान भरपाईसाठी दावा करू शकते. पुढचा तत्व आहे सहकाराचा तत्व. विमा व्यवसाय हा सामाजिक सहकार्यावर यशस्वी होतो. परस्पर सहकार्यावरच विम्याचं कार्य अवलंबून आहे. एखाद्या घटनेमुळे नुकसान होण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्ती, व्यापार उद्योग करणाऱ्या व्यक्ती एकत्रित येऊन ज्या व्यक्तींना नुकसान होईल किंवा प्रत्यक्ष नुकसान सोसावे लागेल अशा व्यक्तीच्या नुकसानीची भरपाई करण्याची तरतूद विम्याद्वारे करतात. त्यासाठी या सर्व व्यक्तींद्वारे एक निधी तयार केला जातो. प्रत्येक व्यक्ती नुकसानीची शक्यता आणि त्याबद्दल मिळणाऱ्या हमीच्या प्रमाणात विमा हप्ता निश्चित करून तो एका ठिकाणी जमा करते. त्यानंतर प्रत्यक्षात ज्या व्यक्तीचे नुकसान झाले आहे त्या व्यक्तीला या निधीतून नुकसान भरपाई दिली जाते. अशा प्रकारे सहकाराच्या तत्वावर संपूर्ण विम्याचे कार्य आधारित आहे. अनेक व्यक्तींनी एकत्रित येऊन नुकसान भरपाईची तरतूद केल्याशिवाय विम्याचे कार्य होऊच शकत नाही. पुढचं तत्व आहे नुकसान कमी करण्याचे तत्व. नुकसान कमी करण्याच्या तत्वानुसार विमेदारावर विमा वस्तूचे नुकसान कमी होण्याच्या दृष्टीने योग्य प्रकारची काळजी घेण्याची जबाबदारी टाकण्याचे तत्व होय. विमेदाराने विमा वस्तूचा विमा काढल्यानंतर त्या वस्तूबाबत निष्काळजी न राहता त्या वस्तूचे संरक्षण करावे आणि जर त्या वस्तूचा विमा उतरवला तर संभाव्य धोक्यापासून ज्या पद्धतीने विमा वस्तूची काळजी घेतली असती त्याचप्रमाणे विमेदाराने विमा वस्तूची काळजी घ्यावी यासाठी या तत्वाचा अंगीकार केला जातो. या तत्वामुळे विमा वस्तूचे नुकसान झालेच तर ते कमीत कमी राहते. विमेदाराने विमा वस्तूची योग्य काळजी घेतली नाही आणि विमा वस्तूला त्यामुळे जर नुकसान झाले तर विमा कंपनी अशा परिस्थितीत नुकसान भरपाई देण्यास नकार देऊ शकते. पुढचा तत्व आहे संभाव्यतेचे तत्व. विम्याचा करार हा संभाव्य घटनेच्या घटण्यावर किंवा न घडण्यावर अवलंबून असतो. हानीची संभाव्यता हा विमा करारातील महत्वाचा भाग आहे. काही ठिकाणी आर्थिक हानीची किंवा नुकसानीची शक्यता नसते त्या ठिकाणी विम्याची देखील आवश्यकता नसते. हानीची संभाव्यता ही भौतिक घटकांसबाबत असू शकते. कोणतीही संभाव्य घटना ही मानवनिर्मित किंवा नैसर्गिक स्वरूपाची असू शकते परंतु त्यामुळे होणारे नुकसान हे भौतिक घटकांचे होणे तसेच हे नुकसान पैशाच्या स्वरूपात मोजता येते. कोणतीही दंगल होणं, आग लागणं, वादळ येणं, भूकंप होणं, ज्वालामुखी फुटणं, अतिवृष्टी, अपघात, शॉर्ट सर्किट, जहाज रुग्ण, युद्ध आणि आतंकवादी घटना या सर्वांमुळे होणारे नुकसान हे भौतिक घटकांचेच होते. अशा संभाव्य घटना विचारात घेऊन विमा काढणाऱ्या व्यक्ती आणि त्याबाबत हमी देणाऱ्या संस्था यांची संख्या मात्र कमी असते. जोखीम स्वीकारावी लागणाऱ्यांचे प्रमाण कमी असणे हे विमा व्यवसाय चालू राहण्यासाठी गरजेचे आहे. विमा हा सहकाराच्या तत्वावर आधारित असल्याने सहकारावर देखील मर्यादा असतात याची जाणीव ठेवूनच विमा व्यवसाय चालवणं आवश्यक असतं. आणि शेवटचं तत्व आहे नजीकचे कारण तत्व. हानीभरण तत्वांशी संलग्न असणारे नजीकचे कारण हे तत्व आहे. सामान्यपणे सागरी विमा प्रकारात हे तत्व अंमलात येते. सागरी विम्यामध्ये सागरी प्रवासात संपत्तीला हानी झाल्यास त्याचे कारण शोधले जाते. हानीचे कारण जर विमा करारात नमूद केलेले असेल तरच विमा कंपनी नुकसान भरपाईची जबाबदारी उचलते. परंतु बरेचदा काही घटना या सलग आणि क्रमवार असतात त्यामुळे अशा घटनांची एक मालिका तयार होते. या घटनांमुळे वस्तूला हानी पोहोचली तर निश्चितपणे कोणत्या कारणाने हानी झाली हे सांगणे शक्य नसते. अशावेळी नजीकचे कारण तत्व अंमलात आणले जाते. कोणत्या नजीकच्या कारणामुळे धोका पोहोचला याची निश्चिती करून विमा कंपनीवर नुकसान भरपाईची जबाबदारी टाकण्यात येते. हे नजीकचे कारण जर विमा करारात नमूद केलेले असेल तरच विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास बांधील असते. अन्यथा विमा कंपनी नुकसान भरपाईसाठी नकार देऊ शकते. सागरी विमा प्रकारात नुकसान होण्याचे निश्चित कारण अनेकदा समजू शकत नाही, त्यामुळे या तत्वाचा अंगीकार करण्यात येतो. अशा प्रकारे या सर्व तत्वांच्या आधारे विमा कंपनी आपले कार्य करीत असते.
डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विमा हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPN बिरार कॉलेज, तुळशीबाग, नागपूर.